प्रेषितांचे कृत्य अध्याय 22।
बंधूंनो व वडील जनांनो, मी माझ्या बचावासाठी जे काही सांगतो ते ऐका।
जेव्हा लोकांनी पौलाला हिब्रू भाषेत बोलताना ऐकले तेव्हा ते अधिकच शांत झाले। पौल म्हणाला,
मी एक यहुदी आहे आणि किलिकिया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला, परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो। आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालियल यांच्या पायाजवळ बसून घेतले। जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेले आहात, तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो। या मार्गाचा, ख्रिस्ती चळवळीचा पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला। मी स्त्री व पुरुषांना अटक करून तुरुंगात टाकले, याची मुख्य याजक व धर्मसभेचे सर्व वडीलजण साक्षी देतील। त्यांच्याकडून दिमिस्कातील त्यांच्या बंधुजनांच्या नावाने मी पत्रे घेतली आणि तेथे ह्या मार्गांचे ख्रिस्ती जे लोक होते त्यांना कैदी म्हणून येरुशलेमास घेऊन येणार होतो, यासाठी की त्यांना शिक्षा व्हावी। तेव्हा असे झाले की मी प्रवास करीत दिमिस्क शहराजवळ आलो असताना दुपारच्या वेळी माझ्या भोवती आकाशातून लख प्रकाश पडला। मी जमिनीवर पडलो आणि मी एक वाणी माझ्याशी बोलताना ऐकली, शौला शौला, माझा छळ तू का करतोस? मी उत्तर दिले, प्रभू तू कोण आहेस? तो मला म्हणाला, तू ज्याचा छळ करीत आहेस तो नासरेतचा येशू मी आहे। जे माझ्या बरोबर होते त्यांनी प्रकाश पाहिला, पण जो आवाज माझ्याशी बोलत होता तो त्यांना ऐकू आला नाही। मी म्हणालो, प्रभू मी काय करू? आणि प्रभू मला म्हणाला, उठ आणि दिमिस्कात जा, तेथे तुला जे काम नेमून देण्यात आले आहे ते सांगण्यात येईल। त्या प्रकाशामुळे मला काही दिशेनाशे झाले। तेव्हा माझ्या सोबत्यांनी मला हाताला धरून नेले आणि मी दिमिस्काला पोहोचलो। नियमशास्त्राचे भक्तिभावाने पालन करणारा हनन्या नावाचा एक मनुष्य होता। तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याबद्दल चांगले बोलत। तो माझ्याकडे आला आणि माझ्याजवळ उभा राहून तो म्हणाला, बंधू शाऊल, तू पुन्हा पाहू लागशील आणि त्याच घटकेला मला दिसू लागले। तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या देवाने तुला निवडले आहे यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी, त्या धार्मिकाला तू पाहावेस आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत। कारण तू जे काही पाहिलेस आणि ऐकलेस याविषयी तू त्याचा सर्वांसमोर साक्षीदार होशील। मग आता कशाची वाट पाहतोस? उठ आणि बाप्तिस्मा घे व तुझी पापे धुऊन टाक, येशूवर विश्वास ठेवून हे कर। मग असे झाले की जेव्हा मी येरुशलेमला परत आलो आणि मंदिरात प्रार्थना करीत होतो तेव्हा मला दृष्टांत झाला। मी येशूला पाहिले आणि येशू मला म्हणाला, घाई कर, येरुशलेम ताबडतोब सोड, येथील लोक माझ्याविषयीचे सत्य स्वीकारणार नाहीत। पण मी म्हणालो, प्रभू, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवीत होते त्यांना अटक करून मारण्यासाठी मी जात असे हे या लोकांना माहीत आहे, आणि जेव्हा तुझा साक्षीदार स्टेफन याचे रक्त सांडले तेव्हा तेथे उभा राहून मी त्याला संमती दर्शवित होतो, आणि ज्या लोकांनी स्टेफनाला मारले त्यांचे कपडे मी राखीत होतो। तेव्हा प्रभू मला म्हणाला, जा, मी तुला दूरवरच्या यहुदी तर विदेशी लोकांकडे पाठवीन।
येतपर्यंत यहुदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले, मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले,
अशा मनुष्याला पृथ्वीवरून नाहीसे केले पाहिजे, तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही।
ते मोठमोठ्याने ओरडत होते, आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते आणि हवेत धूळ उधळीत होते। हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली। त्याने शिपायांना सांगितले, पौलाला चापकाने मारा। अशा प्रकारे हे लोक पौला विरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरदाराला जाणून घ्यायचे होते। परंतु जेव्हा पौलाला चापकाने मारण्यासाठी बाहेर काढले तेव्हा पौल जवळ उभे असलेल्या शताधिपतीला म्हणाला,
ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चापकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?
जेव्हा शताधिपतीने हे ऐकले तेव्हा तो सरदाराकडे गेला आणि म्हणाला,
तुम्ही काय करीत आहात? तो मनुष्य तर रोमी नागरिक आहे।
सरदार पौलाकडे आला व म्हणाला,
मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?
पौल म्हणाला,
होय।
शताधिपती म्हणाला,
रोमी नागरिकत्व मिळवण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.
पौल म्हणाला,
मी जन्मताच रोमी नागरिक आहे.
जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते व पौल हा रोमी नागरिक होता, त्यामुळे तो घाबरला. दुसऱ्या दिवशी यहुदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवित होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली. मग त्याने पौलाला आणून त्यांच्या पुढे उभे केले.